विविध भारती पुणे सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरातील डहाणूकर कॉलनीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळला. 45 वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिला असून तिला सौम्य लक्षणं आहेत. यापूर्वी निदान झालेल्या 7 रुग्णांमध्ये 5 महिला असून 2 पुरुष आहेत. 5 महिलांपैकी 2 गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर मुक्काम असलेल्या सर्व शाळा धर्मशाळा मंदिरं आणि पालखी मार्गावर पुणे महापालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबवली. यातून गोळा झालेल्या 256 टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली. कात्रज कोंढवा रस्त्यासाठी 4 लाख चौरस फूट जागेचं भूसंपादन केलं जाणार असून राज्य सरकारनं दिलेला 140 कोटींचा निधी यासाठी वापरला जाईल अशी माहिती पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी दिली. 2018 या कामाला सुरुवात झाली होती, मात्र भूसंपादनाअभावी हे काम रखडलं होतं. संशोधनासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे, तेव्हाच विकसित भारत ही संकल्पना साकारण्यास मदत होऊ शकेल असं प्रतिपादन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक टी जी सीताराम यांनी आज पुण्यात केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 124 पदवी प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. एका विशेष अंकाचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. खरीप हंगामात पुणे जिल्हा कृषी सेवा केंद्रानं केलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळलेल्या 10 बी बियाणं खतं कीटकनाशकं तसंच वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कासोळे यांनी दिली. जिल्ह्यात निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी 15 भरारी पथकं कार्यरत आहेत. बोगस बियाणं विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले. राज्यात गेल्या आर्थिक वर्षात 20,000 कुष्ठरुग्ण आढळले आहेत, त्यामुळे कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टापासून राज्य अजूनही खूप दूर असल्याचं चित्र समोर आलं आहे. म्हणून राज्यातील कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी सातत्यानं मोहीम राबवली जात असल्याचं राज्य कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ संदीप सांगळे यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महापालिका शासकीय दस्तावेजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचं नाव लिहिणं बंधनकारक करणार असून त्याबाबतचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. यावर्षी 1 मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना हा निर्णय लागू असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीनं संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी 24 तास आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात असेल अशी माहिती पालिका सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं पुणे वृत्तपत्र संघाचे सभासद राम दहाड यांनी स्वागत केलं आहे. दहाड यांनी सर्व जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सूचना लक्षात घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. लोणावळा इथल्या भूशी धरणाच्या पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर या परिसरातील किमान 70 अनधिकृत स्टॉल नगर परिषदेनं काढून टाकले आहेत. आता मावळ मुळशी वेल्हे तालुक्यातील घाटांमधल्या अनधिकृत टपरीधारकांवरही कारवाई सुरू केली जाणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सध्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आशिष येरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील शेठ चिमणलाल गोविंदास मेमोरियल ट्रस्टतर्फे यावर्षीच्या उद्यम गौरव आणि सेवा गौरव पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदा या पुरस्कारांचं 26वं वर्ष आहे. 7 जुलै रोजी पुण्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता. ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार.